नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। पालघर जिल्ह्यात वाढवण इथं 76,000 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या बंदराचं भूमिपूजन तसंच 218 मत्स्यपालन विकास योजनेसह विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं। वाढवण बंदरामुळे 12 लाख रोजगार निर्माण होतील, मच्छीमार आणि स्थानिकांच्या जीवनमानात अनेक सुधारणा होतील असं त्यांनी सांगितलं। देशातल्या सर्व बंदरांमधून होणाऱ्या एकूण कंटेनर वाहतुकीपेक्षा अधिक कंटेनर वाहतूक या बंदरातून होईल। इथं येणाऱ्या हजारो जहाजं आणि कंटेनरमुळे परिसराचा चेहरा मोहरा बदलून जाईल असं सांगत यासाठी त्यांनी स्थानिकांचं अभिनंदन केलं। महाराष्ट्राचा या परिसराचा विकास होऊ नये असं वाटत असल्यानं विरोधक या बंदराला विरोध करत असल्याची टीका मोदी यांनी यावेळी केली। मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। त्याआधी मुंबईत वित्त आणि तंत्रज्ञान विषयक ग्लोबल फिनटेक फेस्टला प्रधानमंत्र्यांनी संबोधित केलं। शहर आणि गावातली दरी दूर करून आर्थिक समावेशनासाठी वित्तविषयक तंत्रज्ञानानं मोलाची कामगिरी बजावली असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणी पोलिसांनी चेतन पाटील या एका आरोपीला अटक केली आहे। चेतन हा पुतळा बनवण्याचं कंत्राट मिळालेल्या मेसर्स आर्टिस्ट कंपनीचा सल्लागार म्हणून काम पाहत होता। मोसमी पावसाचा मुक्काम यंदा लांबण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतीचा मान्सून सुरू होतो, परंतु यंदा ला निनाच्या प्रभावामुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरपर्यंत मान्सून लांबण्याची शक्यता आहे। याचा फायदा खरीप पिकांना होईल तसंच खरीप लागवडीचं क्षेत्रही वाढेल। पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजीच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग प्रकारात आज भारताच्या अवनी लेखरानं नवा विक्रम नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली। तिनं 249.7 गुण मिळवत ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली। याच प्रकारात भारताच्या मोना अगरवालनं 228.7 गुणांची कमाई करत कांस्य पदक पटकावलं। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 231 अंकांची वाढ झाली आणि तो 82,366 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 84 अंकांची वाढ नोंदवत 25,236 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।